चौगाड़े नहीं, इंडी गाने बजाते बजाते इस शो के तीसरे घंटे में आ पहुंचे हैं हम। महक के साथ आपकी बातें चल रही हैं MH935 में।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वरती महक तुमच्या सोबत आहेच। आणि हे जे व्यक्ती आहेत ना, टॉम जनसन नाव आहे, आणि हे टॉम ब्रून जे आहेत अगदी मस्तपैकी ते छानपैकी उडत जातात रोजच्या रोज ऑफिसला, आणि सगळी ट्रॅफिक आहे, रस्ते आहेत, ते सगळंच्या सगळं टाळून त्यांना वेळेत ऑफिसला पोहोचता येतं। खरं तर त्या कंपनीचे मध्येच ते काम करतात आणि सोबतचे बरेचसे लोक त्यांच्या असं छान उडतपैकीच जातात ऑफिसला। सो तुम्हाला जर का असा चान्स मिळाला, हे जे यंत्र आहे तुम्हालाही मिळालं, तर कुठे कुठे जाल आणि कशाप्रकारे तुम्ही ट्रॅव्हल कराल या यंत्राच्या सहाय्याने, काय म्हणतायत आपले नांदेडकर?
खरं म्हटलं तर आपले शहर तुला माहितीच आहे चांगलं की आपल्या शहराच्या गल्ल्या किती छोट्या आहेत, रस्ते किती, रस्त्यांवर खड्डे भरपूर प्रमाणात आहे आणि ट्रॅफिक त्यातलं त्यात। तर असं डेली अपडाऊन वगैरे केल्यावर असं थकून जातो माणूस, बाहेर पण निघू वाटत नाही। तर मी प्रत्येक ठिकाणी, कॉलेज असो वा शॉपिंग असो, सगळीकडे मी तेच प्रिफर करेल, उडूनच जाणं प्रिफर करेल।
येस, म्हणजे ते खड्डे ऍटलीस्ट टाळता येतील ना,
हो,
ट्रॅफिक टाळता येईल एवढं मोठं जे असतं ते।
हो ना, ते थकवा जो असतो आपला तो तरी नाही राहणार शरीरामध्ये।
एक्झॅक्टली, जर का मला हे यंत्र मिळालं ना, तर मग एकदा घरी गेल्यानंतर मला परत घराबाहेर पडण्याची इच्छा सुद्धा होईल। तुम्हाला काय वाटतं, असं उडत जाण्याचं जर का तुम्हाला चान्स मिळाला, हे यंत्र तुम्हाला मिळालं उडत जाण्या येण्यासाठी, तर तुम्ही कुठे कुठे जाल आणि कशाप्रकारे तुमचं आयुष्य सोपं होईल सांगा। कॉल करा 9607007935 वरती। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आप गाने एन्जॉय कर रहे हैं इंडी ट्रैक्स। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।